नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. मराठवाड्यातल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीमुळे जनावरांना दावणीपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं, बँकांकडून सुरू असलेली कर्जवसुली थांबवण्यात यावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलताना केली. ते मराठवाड्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते. शेतकऱ्यांना मोफत वीज, बियाणे, खते उपलब्ध करून द्यावेत असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना राज्याचे कृषी मंत्री परदेश दौऱ्यावर जातात, या मंत्र्यांसह राज्य शासनाला शेतकऱ्यांचं काही देणंघेणं राहिलेलं नाही, त्यांचं फक्त निविदांवरच लक्ष असल्याची टीकाही यावेळी वडेट्टीवार यांनी केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गोवा राज्य स्थापना दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. इथली माणसं आणि त्यांच्या प्रगतीशील मूल्य आणि आदरातिथ्य यासाठी ओळखले जातात. हे सुंदर राज्य आणि तिथली जनता समृद्ध राहून विकासाच्या वाटेवर यापुढे जावीत अशी इच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. 4 मे पासून सुरू झालेल्या उत्तराखंडमधील चारधाम यात्रेत आतापर्यंत 13,36,000 भाविकांनी दर्शन घेतलं. केदारनाथ इथं दर्शनासाठी दररोज 20,000 अधिक भाविक पोहोचत आहेत. राज्य शासनानं यात्रेसाठी केलेली तयारी भाविकांच्या गर्दीमुळे अपुरी पडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अनेक भाविकांना गर्दीमुळे केदारनाथाचं दर्शन घेणं शक्य होत नाही. 10 मे पासून आतापर्यंत केदारनाथाचं 5,51,000 भाविकांनी दर्शन घेतलं आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा CAA अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पश्चिम बंगाल राज्यात सुरू झाली आहे. हरियाणा आणि उत्तराखंड राज्यातही अर्जदारांच्या पहिल्या संचाला नागरिकत्व बहाल करण्यात आलं. महावितरणनं एकापेक्षा जास्त वीज जोडण्या असलेल्या ग्राहकांसाठी वीज जोडण्यांची बिलं एकाच ठिकाणाहून ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. तसंच वेळेत बिल भरल्यास 1% सूटही देण्यात येणार आहे. एकापेक्षा जास्त वीज जोडण्या आणि त्यांच्या बिल भरण्याच्या वेगवेगळ्या तारखा अशी समस्या असलेल्या सरकारी तसंच खासगी कंपन्यांसाठी या सुविधेचा फायदा होणार आहे. किमान 10 वीज कनेक्शन असलेला कोणताही सरकारी विभाग किंवा खासगी कंपनीला या सुविधेसाठी महावितरणच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करता येईल किंवा जवळच्या महावितरण कार्यालयात याबाबत माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी याबाबत मार्गदर्शन केलं. हिंगोली जिल्ह्यात जिंतूरजवळ खासगी बस उलटून झालेल्या अपघातात 15 प्रवासी जखमी तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस जोधपूरहून हैदराबादकडे जात होती. चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे बसचं चाक फुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतूर टी पॉईंट जवळील टोल नाक्याजवळ आज सकाळी 7:30 दरम्यान हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सोलापूर इथं काल कृषी विभागाकडून पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण आणि सल्ला प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं. डाळिंब ही जिल्ह्याची ओळख असून रेशीम शेतीसाठी इथं पोषक वातावरण आहे, त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी डाळिंब आणि रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं. यावेळी कृषी अधिकारी आणि तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षातर्फे आज राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात क्रांती चौक इथं तीव्र निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं. नांदेडमध्ये आज सकाळी रेल्वे स्टेशन भागात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आव्हाड यांच्या छायाचित्रास जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी अध्यक्ष प्रवीण साले यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दिल्लीतील कथित आबकारी घोटाळ्याच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामीन देण्याच्या मागणीसाठी स्थानिक राऊज अव्हेन्यू न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केजरीवाल यांना 10 मे रोजी 1 जूनपर्यंत लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.